आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एक देश एक निवडणूक साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार. ऑनलाईन व्यासपीठावरचा धोका ओळखण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज 3 नव्या ऍपचं केलं उद्घाटन. हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. एक देश एक निवडणूकसाठी संसदीय संयुक्त समितीची पहिली बैठक येत्या 8 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरुपाची असणार आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधी समितीच्या 39 सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील. संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक गेल्या मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आले आणि गेल्या शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. नागपूरच्या काटोल रोड स्थित रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 1999 तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आज आयोजित करण्यात आलं होतं. याप्रसंगी 1999 तुकडीच्या रजत समारंभाप्रसंगी या तुकडीच्या माजी विद्यार्थिनी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव वृंदा देसाई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथल्या विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामदेवबाबा युनिव्हर्सिटीमध्ये दरवर्षी जी बॅच 25 वर्ष कम्प्लीट करते तर त्या बॅचचं इथे रियुनियन आयोजित होतं आणि इथल्या स्टुडंटसाठी पण खूप चांगलं आहे कारण इट इज अ कनेक्ट बिटवीन अल्युमनाय अँड द स्टुडंट्स आणि त्यांना पण एक मेंटरशिप मिळते आणि त्याच्यामुळे त्यांना प्लेसमेंट्सला किंवा समोरच्या जीवनासाठी पण व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं आणि 25 वर्षानंतर वापस येऊन स्टुडंट्स आपल्या कॉलेजशी कॉलेजला काय वापस देऊ शकतं हा त्याच्या मागचा एक सुंदर एक विचार आहे. आणि
याप्रसंगी रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजेश पांडे यांनी सुद्धा या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली आणि विद्यापीठातील सुविधांची माहिती दिली. रामदेवबाबा अभियांत्रिकी कॉलेजमधून 1999 तुकडीचे विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहीम या महिन्यात सुरू झाली. या मोहिमेअंतर्गत निक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येत आहे. 100 दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमानं पंजाब राज्यात वेग घेतला आहे. याअंतर्गत क्षयाच्या प्रादुर्भावाची शक्यता असणाऱ्या 18 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. याअंतर्गत 3200 चमूंनी आतापर्यंत वृद्ध, आजारी, धूम्रपान करणारे म्हणजेच या आजाराला बळी पडू शकतील अशा 1,06,000 व्यक्तींची तपासणी केली आहे. यासाठी 1,300 निक्षय शिबीर आणि 14 निक्षय वाहन तैनात केली आहेत. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं ऑनलाईन व्यासपीठावरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज 3 नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URL माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URL तक्रार करता येणार असून सरकार ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत असं प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितलं. सुरक्षित पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ऑनलाईन व्यासपीठांवरील फसवणूक रोखण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही जोशी यावेळी म्हणालेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ विद्युत रंजन सारंगी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सह्याद्रीतील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी इथल्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फिडर सौर ऊर्जेवर आणण्याचे काम 2 वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्यानं हे सर्व फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचा उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये वैनगंगा नदी काठावरील असलेल्या गावांना पुराचा वेढा राहत असून यात शेतकऱ्यांची शेती बरेचदा पाण्याखाली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न होत नाही. शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्याबाबत एका शेतकऱ्यांना मनोगत व्यक्त केलं.
आमची मागणी अशी आहे का, गोसेखुर्दचा जो उजवा कालवा आहे 0-30 पर्यंत, याचा जवळपास 10 वर्षापूर्वीपासून काम 100% कम्प्लीट झालं आहे. तर बीच बीच मध्ये आम्हाला पाणी मिळत राहते उन्हाळीला, आणि बीच बीच मध्ये प्रशासनाकडून पाणी थांबवले जाते. पण प्रशासनाला आमची मागणी आहे, 26 जानेवारी पर्यंत जरी पाणी सुटलं तर आमची उन्हाळीची फसल चांगल्यानं होते.
गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातील शेळी उपसा सिंचन सुरू करून पाणी सोडावे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाकरिता पाणी उपलब्ध करून द्यावं या मागणीला घेऊन आज शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरण विभाग इथं शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारून निवेदन सादर केलं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्लीच्या अमरावती इथल्या अभ्यास केंद्राअंतर्गत जानेवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या सत्रातील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इग्नूच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून तसंच https://ignou.admission.edu.in या लिंकवरून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 असून प्रवेश शुल्क इंटरनेट बँकिंग डेबिट क्रेडिट एटीएम कार्डद्वारे भरता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात विमानतळावर आल्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी अमित शहा यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षातर्फे देशभर आंदोलन सुरू आहे यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की सर्वप्रथम काँग्रेस पक्षानं देशाची माफी मागावी, कारण अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून त्यांनी संसदेचा आणि देशातील लोकांचा वेळ वाया घालवला आहे. खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्याप्रकारे मोदींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशाप्रकारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारत तातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरू इंदिरा आणि गांधी घराण्यातील लोकांचा कसा विरोध राहिला हे पूर्ण पुराव्यासहित जगासमोर आणलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारे दिशाभूल करत आहे. महू असो अथवा दीक्षाभूमी या सर्व ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम भाजपा सरकारनं केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसला केवळ बाबासाहेबांचे नाव वापरून राजकारण करायचं आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. सोमलवार शिक्षण संस्थेचा 70वा संस्थापक दिन समारोह येत्या 26 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जात असून या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमलवार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय निकालस शाखेचे प्रांगण खामला इथं सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल. सोमलवार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून डॉ भागवत उपस्थितांना संबोधित करतील. विदर्भासह राज्याच्या विविध भागात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 डिसेंबर रोजी पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी तर 28 डिसेंबर रोजी विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषीविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. विदर्भात आज बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. 25 आणि 26 तारखेला अर्थात उद्या आणि परवा सर्वत्र कोरडं हवामान राहणार असून 27 आणि 28 तारखेला मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर अमरावती वर्धा अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार. ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज 3 नव्या ऍपचं केलं उद्घाटन. हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.